by seeing if there's anything from the Satipatthana reflection in the morning that's not clear. Or are you all clear what I'm asking you to do? Not clear. So what are you not clear about? If you knew that, you would be clear.
It's not linking.
Huh?
Link is not there. Maybe when we are visualizing or some distractions are there.
Some?
Distractions.
Distractions?
Distractions.
Distractions. When we're... So
when you are committing...
I see. Your mind wanders. Yeah. So, what you need to do is take hold of a particular sensation. So, what I would advise, what I do myself, is say I'm looking at my foot. Well, I first of all notice generally the sensations of contact in my foot. And then I pick out a particularly strong sensation. Maybe the contact of my foot with the ground. And I try to base my mind on that. So then when you move on to the leg, you experience all the sensations through your leg. And then again, you pick out some sensation that is, sort of takes your attention. Because concentration can either be broad or it can be focused. You can have some awareness of your whole leg. But it's quite difficult to keep your mind on that broad general focus. So you need to fix it on something. So I think this is something generally with the way one's mind works. Well, I mentioned the other day that in the Abhidhamma it said that the mind is hungry for experience. If you don't give your mind something to eat, it will go looking for something. So you need to give it something that it can take hold of. So I think in this exercise, what I find myself doing is moving between a broader awareness of the sensations in a particular part of the body. And a particular concentration on a particular sensation. So you need to look at the way your mind is working and compromise or make a bargain between this breadth and this depth. But it's certainly my experience that if I don't take hold of a particular thing, I just drift off. And I think probably most people will find it quite difficult at the moment to do it without somebody leading. Because, well, you have to keep moving all the way through your body. But it's a very, very effective exercise. I don't know whether you find that, but I find it very effective. So does that help? Another lesson? Well, again, it's the same problem, isn't it? You can have a sort of general awareness of both legs. But it's difficult to sustain that general awareness. So that the mind will seek something to get to grips with. So pick a sensation. It may be in one leg, it may be in the other, it may be in both. But what I would suggest is that you get to work with this focusing and being broader. Focusing, being broader. You could, of course, go up one leg and then go down the other. But you need to work out your own way of bringing greater awareness.
When I say stomach, I said stomach area. If I was doing it in English, I'd say your lower trunk and your upper trunk, which would be both back and front. I keep meaning to check with Yashasaga. For instance, there's a word for the top of the head in English, which is scalp. But I've noticed that what people were doing was translating it as skull. Not you.
Yeah.
I didn't notice that. I can notice it in Hindi, but not in Marathi.
Yeah.
So I'm aware that people don't know the English words for describing the body. So if I say your lower trunk,
yeah,
you will say something that is appropriate. And if I say the upper part of your body, the upper part of your trunk, then that's back and front. But if anything I don't mention, just bring it in. You'll be obviously trying to be aware of your whole body.
खूप कठीण आहे.
So I was in your last circuit of Constructa. Since then I've been trying to practice this, but it is really, really hard.
Khub kathin,
that I got fed up. So how to do that actually?
Oh.
How to practice that?
Well, it's very interesting getting fed up. That getting fed up is something interesting to work with. So there you've got a practice. The fed up sati. There's a reaction.
Hmm?
So that's quite interesting. Just by the way, that's something to reflect upon. But probably what comes down to is the sort of thing that Anomadasi is talking about. It's very difficult to maintain a steady concentration in a broad way. So take in that part of the body broadly and then focus. Then move on to the next part, take in the sensations generally, and then focus. Or you could, I deliberately recorded the second session that we did, so you could take that. If you have difficulty being aware of your skull, we'll blame Yashasana. But yes, you could use the recording. I know that in English there's at least one recording, isn't there? There's Sona and Vijayamala doing a body scan. So yes, you could use somebody else's voice to keep you a bit focused. But you probably need to be working on body mindfulness more generally. That is principally, I think, through doing mindful walking. So I think if you're developing body mindfulness in that way, you'll find it easier to develop it when you're just sitting. But I do find this in the reactions that we have are very, very good subjects for reflection. Sometimes their reactions, well, quite often their reactions to other people. And sometimes their reactions to ourselves. We can get quite fed up that we can't do something, or we get even humiliated. And that's when our ego clinging is showing itself. It's in these reactions that our deep clinging to self is revealed. So these are very fruitful occasions for prajna reflection. So how would you do that? Well, you'd for instance, let's say you're trying to do the body scan and you get fed up. So So then you sort of say, well, yes, there's a mood here, a fed-up mood. So where's this coming from? What's underneath this? What's bringing this mood about? What are the conditions? Well, there's some sense of pride, maybe. Well, also some strong will, desire. So where does that come from? What's underneath that? So you try to get right down to see what is it that is getting fed up. Plenty of opportunity.
So we try to achieve something actually. We want to succeed into that. But when we see we are not succeeding into that, the conflict starts. And with that conflict, this fed upness
yes.
comes.
So wanting to succeed. Wanting to succeed. Well, why? It's probably, well, in a way, you need that sort of desire to succeed to do the Dhamma. The Buddha says that we need striving in order to achieve progress in the Dhamma. But so, what is that striving? Is it really a strong attraction to the Dhamma? Or is it pride? Is it conceit? I think you'll probably find that if it's a motivation for the Dhamma, you won't feel fed up. But if there is some pride there, yes, you will fed up. And of course, we'll all feel that. It's not something exceptional. But I think we're all old enough and mature enough in the Dhamma to start working much, much more on this inner conceit. It's not something you'd say to beginners. Or not very much. They just perhaps don't have enough emotional positivity, don't have enough faith in the Dhamma. Enough faith in the Dhamma. But I think that, this bunch of people is a quite high quality bunch. And really the next step for us is to take our own reactivity as material for spiritual practice. And we've got plenty of it. If you want to grow a plant, you need lots of manure. We've got lots of manure. And it's our own reactions. Other people are very, very good. They give us lots of provocation. We're very fortunate that other people are really difficult. So we then have our own reaction. And it's that reaction that we need to use as the basis for our spiritual practice. You can do a lot to work on your underlying self-attachment through the six element practice, for instance. But you have to take the six element practice outside the shrine. You need to make your life into six element practice. I mean, there's a lot of talk about conflict and so forth and so on. And everybody always asks what should be done about it. What they really mean is what should be done about the other people. But the real question is, what do you do about yourself? What do you do about your own reaction? If we all paid attention to that, conflict would disappear. And yes, that I think is the stage we're at. In a way, you know, there's a lot of talk about the order in India, you know, going down the hill, going to the dogs, as we say in English. You know, there's none of this, there's none of that. But I don't see it like that. I've been coming to India for 20 years, well, 25 years. And I don't live in India, so I see things in a way differently from others. What I see is that people are going deeper into themselves. So these problems are more on the surface. What we now need to do is go down below those problems to see what in us is creating them. See what is creating those problems in us. Not in the other person. I really, really mean this. It's not just language. It's not just rhetoric. Yeah. This is serious spiritual practice. This is what spiritual practice really is about. That's what this whole movement exists for. It exists for us to get to grips with our own underlying reactivity. I think we need to really absorb the message. And you'll get tremendous relief. You'll get a relief from your anxiety, your disappointment, your disillusionment, your hopelessness. Because we think of the problem as being out there. And there's nothing we can do about it. Very little we can do about it. When the problem's in here, you can deal with it. And there will be a miracle. I can almost guarantee you there will be a miracle. When you deal with the issue in there, it will resolve out there.
जर तुम्ही मुद्दा इथे जर सोडवलं तर बाहेर असणारा मुद्दा पण सोडला जाईल.
So what we need to be getting to grips with is our underlying attachment to self.
तर आपण काय करतो आहोत तर आपल्या स्वतःच्या स्वतःची जी आसक्ती आहे आपल्या आतमधली तिला पकडण्याचा प्रयत्न.
This is what the Dhamma life is all about.
आणि आपलं संपूर्ण धम्मजीवनच ह्या गोष्टीसाठी आहे.
It's leading to the point of spiritual death.
एक प्रकारे आध्यात्मिक मृत्यूकडे ती बाब आपल्याला घेऊन जाते.
And our little reactions and our big reactions all show us where the work needs to be done.
आपल्या छोट्या प्रतिक्रिया किंवा मोठ्या प्रतिक्रिया काम कुठं आपल्याला करायचं आहे ते दाखवत असतात.
Subhadra was telling me some things about practice he's doing, which is a form of six element practice.
तर सुभद्रा मला ते एक सराव करतात त्याबद्दल सांगत होते जे एक प्रकारे साधू सारखा सराव.
And he said that some of the Tibetans who do this practice have given some advice.
आणि जे तिबेटन लोक ही साधना करतात त्या लोकांनी त्यांना काही सल्ला दिला.
They say go to the situation where you react.
त्यांनी त्यांना सांगितलं की अशा परिस्थितीत जा जिथे तुम्ही प्रतिक्रिया द्या.
If you're worried about your finance, go and sit outside the bank.
आणि ते म्हणतात की जर खरंच तुम्हाला तुमच्या आर्थिकतेची अडचण असेल तर बँकच्या बाहेर जाऊन बसा.
If you're worried about death, if you're worried about death, go and sit in the cremation ground.
अरे जर तुम्ही खरंच मृत्यूबद्दल तुमच्या चिंतेत असाल तर जाऊन स्मशानभूमीच्या बाहेर बसा.
And just watch the reaction.
आणि मग तिथे तुमची प्रतिक्रिया जी आहे ती अनुभवा.
If you're worried about this lot of people or that lot of people, go and watch them.
ह्या लोकांबद्दल जर तुम्हाला चिंता असेल त्या लोकांबद्दल जर तुम्हाला चिंता असेल तर जा आणि त्यांना बघा.
And see the reaction in you.
आणि मग त्यावेळेस तुमच्या आतली जी प्रतिक्रिया आहे ती बघा.
The ego is very very cunning.
हा आपला जो अहंकार आहे तो फार धूर्त
असतो. You know, like rats.
एक प्रकारे घुशी सारखा असतो.
Rats, you hardly ever see a rat.
घुशीला फार कमी वेळा तुम्ही बघत असता.
But they're always there. There are always somewhere I read that in a city you're never more than maybe 2 meters from a rat.
मी असं ऐकलेलं आहे की शहरामध्ये तुम्ही 2 मीटर पेक्षा त्या घुशींपासून जास्त लांब नसता.
They're there all the time.
ते नेहमीच तुमच्या अवतीभोवती असतात.
But only occasionally do you suddenly see them.
आणि अगदी म्हणजे कधी कधीच तुम्ही त्यांना अचानकपणे बघता.
The ego is like a rat.
तर हा आपला अहंकार सुद्धा ह्या घुशीसारखा.
It's always there.
तो नेहमीच तिथे असतो.
But usually you don't notice it.
परंतु तुम्ही त्याला तुमच्या लक्षात येत नाही.
Particularly when things are going well, you don't notice it.
विशेषतः जेव्हा गोष्टी चांगल्या चालतात तेव्हा तुमच्या ते लक्षात येत नाही.
I remember a very very strong incident that I saw in England.
फार मजबूत असा एक घटना मला इंग्लंडमध्ये बघितली.
Just to show you that things are not perfect in England either.
तर इंग्लंडमध्ये सुद्धा गोष्टी अगदी परिपूर्ण नाहीत हे दाखवण्यासाठीच उदाहरण आहे.
One order member got very very angry with another order member.
एक धर्मचारी दुसऱ्या धर्मचारी बरोबर फार रागला.
And he got a carving knife.
आता तो जो हिट काय म्हणतो त्याला कट करतो किंवा काम करतो नाही का
just a knife. A kitchen knife.
किचन
yeah come a kitchen knife, a big kitchen knife.
एक मोठा चाकू त्याने घेतला.
And he was you know doing like that at the other person.
आणि तो दुसऱ्या व्यक्तीला असं दाखवत होता.
I came in and I just saw what was going on.
आणि मी आतमध्ये आलो मी बघितलं की ते चाललेलं आहे.
I just shouted that person's name.
आणि मग मी त्याचं नाव घेतलं.
He just came out of it and went away. Very very shocked. I've never seen that before.
मी अशी गोष्ट कधीच पूर्वी बघितलेली नव्हती. मला फार धक्का बसला.
And so I talked to Bhante about it.
मग मी भंतेशी त्याच्याबद्दल बोललो.
He said well yes that's of course very bad. He said everybody has their breaking point.
भंते म्हणतात की प्रत्येकाचा आपला असा एक उकळण्याचा बिंदू असतो समजा पोहोचण्याचा बिंदू असतो.
Don't think you could not react like that.
आणि असं समजू नको की तू त्याच्या सारख्या प्रतिक्रिया देणार नाहीस.
He said it's underneath the surface that ego identity is there under the surface.
He ahankaraachi ji olakh ahe ti nehmi kashe aat madhe aste.
It that clinging to self is under the surface. And usually we don't notice it. Because we arrange our lives so our ego is nice and hidden and we're quite comfortable.
अहंकाराने सुव्यवस्थित केलेलं असतं की आपला जो अहंकार आहे तो अगदी व्यवस्थित असेल आणि आतमध्ये दडलेला असेल.
You know, we wrap our ego in cotton wool and feed it sweets.
आपण काय करतो तर कॉटनच्या मलमलीमध्ये
we pretend we're a very nice person, we're very good, we're very, very wonderful and all that.
आणि मग आपण असं एक प्रकारे दाखवण्याचा ढोंग करण्याचा प्रयत्न करतो की किती चांगला मी व्यक्ती आहे, फार व्यवस्थित आहे.
But it's in our reactions that we notice that actually there's clinging to self.
परंतु जेव्हा आपण प्रतिक्रिया देतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण आपल्या स्वशी आसक्त आहोत.
So I think we need to think about this quite a bit more. I'm sorry, such a dummy. I'm sure your frustration or irritation isn't very great. Fed up, yes. But it's just something that I've been thinking about. And you gave me the excuse for going into it.
Yeah.
But yes, we need to be doing six element practice on our reactions. And in a way that probably by our stage of things, the particular people here, that's our main practice. I think that often Vipassana is talked about almost abstractly. But Vipassana is very, very practical. It means giving wise attention to your own reactions. Recognizing when prapancha has taken over. And working on the underlying reaction which comes out of ego identity.
आणि विशेषतः अहंकाराच्या माध्यमातून निर्माण झालेली जी काही आपली आतली प्रतिक्रिया आहे त्याच्यावर काम करणं.
So do you see what I mean?
तर मला जे म्हणायचं लक्षात येतंय का?
So I think we could almost start saying that, well, come on world, give us bad times.
तर आपण असं म्हणायला सुरुवात केली पाहिजे की जग ये आणि आता मला जरा कठीण वेळ दे.
And see what you can do. See if you can transform those difficulties into opportunities for spiritual growth. Bhante said that he thinks that it's probably most likely that stream entry will arise in difficult situations. So, for instance, he said that in work, as right livelihood work, team-based right livelihood work, well, you come up against problems. And yes, you find yourself reacting. So this is an occasion to see things as they really are.
आणि मग ही ती परिस्थिती असते की त्या गोष्टींना तुम्ही जशा आहेत तशा बघू शकता.
आध्यात्मिक स्तरावरून ह्याच्याकडं म्हणजे मान ठीक आहे, पण जर समजा दुसऱ्याने परिस्थिती लागली आपल्याला नको असेल तिथं काय करायचं, ते सामाजिक असेल किंवा एखादी
So it's good to take it as a spiritual practice. It is good to take it as a spiritual practice. But if somebody push you into certain situation or somebody push you into exploiting situation, whether that is social exploitation or any kind of other things actually,
Well, it depends on the strength of your spiritual commitment. If you're really very, very determined to make spiritual progress,
तर फारच मजबूत अशी शिक्षा आता मी तुम्हाला आज देत आहे.
And in a way one needs to be getting to the point where one's capable of doing that.
निश्चितच आपण प्रत्येकाला अशा प्रकारे करण्याच्या बिंदूपर्यंत पोहोचलं पाहिजे.
And I was thinking a bit about this because I read in Anguttara Nikaya this morning the five ways to deal with a grudge.
तर आज सकाळीच मी अंगुत्तर निकायमध्ये या गोष्टीबद्दल विचार करत असताना वाचलं की अडीनवर काम करण्याच्या पाच पद्धती.
इफ समबडी harms you and you feel upset by that, what do you do?
समजा कोणीतरी तुम्हाला इजा पोहोचवली आहे आणि त्याने तुम्ही दुःखी किंवा निराश झालेला आहात तर त्यावेळेस तुम्ही काय करा?
First thing you do, you try to develop metta.
पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे तुम्ही मैत्रीचा विकास केला पाहिजे.
You try to develop karuna because after all if they've done something they must be suffering.
तुम्हाला मग करुणा पण विकसित केली पाहिजे ज्या अर्थी त्यांनी काहीतरी केलंय तुमच्याबरोबर त्याने ते पण दुःखी असतील.
You try to develop mudita.
त्यानंतर तुम्हाला मुदिता विकसित करायची आहे.
In other words, you try to see the good qualities in that person.
दुसऱ्या शब्दात त्या व्यक्तीमध्ये ज्या चांगल्या गुण आहेत त्यांना तुम्ही बघण्याचा प्रयत्न करता.
If that doesn't work, well then you just have to stop yourself from thinking about that person.
आणि समजा ह्या वर्षात तीन गोष्टी मी काम नाही केलं तर तुम्ही काय करायचं आहे तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला विचार करणं थांबवायचं आहे.
Don't get obsessed by them. Stop yourself getting into prapancha. Don't keep thinking about them and what they've done. And yes, you just stop all this prapancha about them. And then fifthly, well, if you can't do anything else about it, you reflect, well, maybe they've done something, but that is their karma.
आणि मग पाचव्यांदा काय करायचं समजा वरच्या चार गोष्टी उपयोगात नाही आल्या तर तुम्हाला असा विचार करायचा की त्यांनी काहीतरी केलेलं आहे परंतु ते त्यांचं कर्म
आहे
आणि त्यांच्या कर्माचा परिणाम त्यांनाच भोगावा लागणार आहे.
सो येस, इफ यू आर सिरियस अबाउट युअर स्पिरिच्युअल प्रॅक्टिस थिंक अलॉंग दीज लाईन्स.
जर तुम्ही खरंच तुमच्या आध्यात्मिक आसनाबद्दल गंभीर असाल तर या पद्धतीनेच विचार करा.
आय एम नॉट सेइंग एनीथिंग अबाउट सोसायटी इन जनरल, आय एम टॉकिंग अबाउट कमिटेड ब्रह्मचारीज एंड ब्रह्मचारिणीज ऑफ मेनी इयर्स प्रॅक्टिस.
तर मी आता सर्वसाधारण समाजाबद्दल ही गोष्ट बोलत नाही तर मी अशाबद्दल लोकांबद्दल बोलतोय की अनेक वर्षांच्या आचरणासाठी कटिबद्ध असणाऱ्या ब्रह्मचारी आणि ब्रह्मचारिणींबद्दल बोलतात.
And when you have, of course, come to overcome your own reactions, well, then communicate. When you've overcome your reactions, then communicate.
आणि जेव्हा तुमच्या प्रतिक्रियांवर तुम्ही काम केलेलं असेल तेव्हा त्या व्यक्तीबरोबर पण संपर्क करा.
But if you try to sort it out when you're still very reactive, you'll probably make it worse.
परंतु जेव्हा तुम्ही फार प्रतिक्रियात्मक असता त्यावेळेस ती गोष्ट सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर त्या गोष्टीला तुम्ही अधिक बिघडून टाकाल.
But yes, this is very strong medicine, but well, we're all quite senior and experienced.
आता ही दवा फार कडू आहे परंतु तिला पचवण्यासाठी आपण पुरेसे ज्येष्ठ आणि अनुभवी आहोत.
It's not what I would say to a beginner.
ही अशी गोष्ट नाही की जी मी नवख्या लोकांना सांगेन.
Certainly not what I would say in public because that could seem to condone social oppression.
तर एक प्रकारे ही गोष्ट मी लोकांमध्ये जाहीर प्रवचनात सुद्धा सांगणार नाही जेणेकरून जणू काही जे काही सामाजिक दडपण आहे दमन आहे त्याला उचलून
नव्हत.
परंतु आता तुमचं जे काम आहे कार्य आहे ते आध्यात्मिक मृत्यू आहे.
That's our main task.
हेच आपलं मुख्य कार्य आहे.
And if we can really die spiritually, then we'll be of enormous benefit to society.
आणि जर खरंच आपण मरू शकलो आध्यात्मिक दृष्ट्या मरू शकलो तर आपण समाजासाठी खरंच फायदा देऊ शकतो.
You thought you were going to say something.
No, I just laughed because I put more emphasis on death.
Thank you.
तर ते असं म्हणतात की जर आपण खरंच आध्यात्मिक दृष्ट्या मोडू शकलो तर समाजासाठी अधिक फायदा करू शकतो. So, is it, do you mean that actually, is, do you mean that it depend on the person's commitment, his commitment?
Well, you know that in Bhante's system, the stage of spiritual death is preceded by the stage of integration and the stage of positive emotion.
तर आपल्याला माहिती आहे की भक्त्यांच्या ध्यान साधनाच्या सिस्टीम पद्धतीमध्ये आध्यात्मिक मृत्यूच्या अगोदर आध्यात्मिक विधायकता आहे आणि एकाग्रता आहे.
So in other words, in order to really face things in this way, you need quite a bit of mindfulness and integration.
तर अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी निश्चितच तुम्हाला फार मोठ्या स्मृतीची आणि जागृतीची गरज, एकाग्रतेची गरज असेल.
Quite a bit of maitri, quite a bit of shraddha.
तुम्हाला अधिक चांगल्या मैत्रीची आणि श्रद्धेची गरज असेल.
So yes, I'd say that it does depend upon the stage of spiritual development.
आणि निश्चितच ही गोष्ट जी आहे आध्यात्मिक विकासाच्या चरणावर आधारित असणार आहे.
So as I was saying yesterday, the amount of murchi you put into your teaching depends on the ability of people to take it.
तर मी काल म्हणालो की तुमच्या आध्यात्मिक ह्याच्यामध्ये लोकल किती मिरची सहन करू शकतात त्याच्यावर आधारित तुम्ही मिरची टाकता.
So if you find it difficult, well then you need to put more work into mindfulness and emotional positivity.
आणि जर खरंच तुम्हाला हे कठीण जात असेल तर मग काय करावं लागेल, तर तुम्हाला तुमच्या स्मृतीवर आणि सकारात्मकतेवर काम करावं लागेल.
But you all ought to be able to face this stage.
परंतु निश्चितच तुम्ही लोक अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जाऊ शकाल.
Some of us haven't got so much time left.
आपल्याकडे काही लोकांना तर जास्त कालावधी शिल्लक राहिलेला नाही.
I'm very conscious that I don't know how long I've got to die spiritually. I may die physically before I die spiritually.
मी स्वतः याच्याबद्दल फार जागृत आहे की आध्यात्मिक मृत्यू माझा येण्याबद्दल कदाचित माझा शारीरिक मृत्यू होईल.
And if you don't die spiritually before you die physically, your physical death is going to be well uncertain.
आणि जर तुम्ही खरंच आध्यात्मिक मृत्यू होण्याअगोदर जर तुमचा शारीरिक मृत्यू झाला तर तुमचा मृत्यू हा अनिश्चित स्वरूपाचा असेल.
Because well, you won't be able to face it in a clear minded and optimistic way, a positive way.
आणि मग तुम्ही त्या मृत्यूला फार स्पष्ट मनाने आणि फार आशावादी मनाने सामोरं जाऊ शकणार नाही.
But yes, you need to build up the basis.
आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला एक आधार निर्माण करावा लागेल.
This is the wonderful thing about Bhante's system.
आणि हीच भंतेच्या पद्धतीबद्दलची फार अद्भुत अशी बाब आहे.
It's very progressive, very clear.
ती अशी विकसित होत जाणारी आणि फार स्पष्ट अशी बाब आहे.
We've probably got work to do further back. We probably built, you know, 3 or 4 stories of our house. But we probably don't have very good foundations. And maybe the slab is not so solid. And maybe inferior cement was used in the walls.
आणि ज्याला काय म्हणून गणलाचं जे सिमेंट आहे जे काही ते वापरलेलं असेल.
So we need to go back and make everything firm.
किंवा कमकोट सिमेंट वापरलेलं असेल आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल की पुन्हा मागे जावं लागेल आणि प्रत्येक गोष्टीला मजबूत करावं लागेल.
But I'd say everybody here is quite capable of doing much, much more at the stage of spiritual death.
आणि आपल्यापैकी प्रत्येक जण आध्यात्मिक मृत्यूच्या ह्या चरणामध्ये खूप खूप काही अधिक करू शकतो.
And that doesn't just mean doing the 6 element practice when you're on retreat. It means using yoniso manasikara on your own reactions. And I think you'll find if you do this, you'll feel a lot of freedom. Things that bother you, things that worry you, you'll be free of.
ज्या गोष्टींची पकड तुमच्या मनावर असते, ज्या गोष्टींची चिंता तुम्हाला असते, त्या गोष्टीतून तुम्ही मुक्त
व्हा. And you'll be able to deal successfully with the problems around you because you're in a you're non-attached.
आणि आजूबाजूच्या समस्यांना तुम्ही चांगल्या तऱ्हेने सोडू शकाल कारण तुम्ही त्याच्याशी आसक्त नसाल.
If you want to avoid the death of the sangha, you have to die spiritually. Yes. Well, you know that in ancient India, the Brahmins used to sacrifice animals.
तुम्हाला माहित आहे की पुराण्या भारतामध्ये लोक प्राण्यांचा बळी दिला जायचा.
In fact, they used to sacrifice cows, but you're not allowed to say that. they did that because they thought they could preserve the nation, they could preserve the kingdom or the tribe. So we need to do sacrifice. We need to do sacrifice for the order.
आपल्या संघासाठी आपल्याला बळी गेलं पाहिजे.
And the sacrifice is the sacrifice of ourselves.
आणि हा जो बळी असणार आहे तो बळी आपल्या स्वतःचा बळी असणार.
And the strange thing is, you will be the one who benefits most.
आणि त्याच्यामध्ये विचित्र गोष्ट अशी आहे किंवा अद्भुत गोष्ट अशी आहे की ह्या बळीतून तुम्हाला स्वतःला जास्त लाभ होतो.
Because what follows spiritual death? Spiritual rebirth.
कारण आध्यात्मिक मृत्यूनंतर काय येतं? आध्यात्मिक पुनर्जन्म येतो.
Because something is born that is without self-clinging.
असं काहीतरी जन्माला येतं ज्याच्यामध्ये स्वची आसक्ती नाही.
And you can just be alive without attachment, without reaction.
तुम्ही कुठल्याही प्रकारच्या आसक्तीशिवाय आणि प्रतिक्रियाशिवाय जीवन असाल.
At least with less and less reaction.
कमीत कमी ज्या कमीत कमी प्रतिक्रिया असतात त्याच्यासहित जीवन असतात.
Yes, so that the Buddha always used to say that the bhikshus and the bhikshunis were the real Brahmins.
आणि बुद्ध हे नेहमीच म्हणायचे की भिक्षु आणि भिक्षुनी हे खरे ब्राह्मण आहे.
So we're the real Brahmins doing the real yajna.
आपण खरे ब्राह्मण आहोत जे खरा यज्ञ करतो.
That's the sacrifice of our own self-clinging.
आणि ह्या यज्ञामध्ये आपल्या स्वतःच्या आसक्तीची आपण आहुती देतो.
This is the real business of spiritual life.
आणि हेच आध्यात्मिक जीवनाचं खरी दृष्टी आहे, दर्शन आहे.
Challenging, yeah? But you need to have faith. You need to have faith that when you face things in this way, something far, far more positive will come about.
याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे की अशा प्रकारे जर गोष्टींना तुम्ही सामोरं गेला तर कितीतरी वरची गोष्ट किंवा कितीतरी वेगळी गोष्ट निर्माण होणार.
Without us in the way, something will work through us which is far, far more satisfying and creative.
एक प्रकारे आपल्यामधून असं काहीतरी निर्माण होणार आहे, आपल्यामधून असं काहीतरी कार्य करणार आहे जे आपल्यापेक्षा कितीतरी मोठं आहे आणि फार सृजनात्मक आहे.
And it's guaranteed.
आणि ह्या गोष्टीची खात्री आहे.
It's under the law of conditionality, under Pratitya Samuppada. If you get yourself out of the way, Buddhahood begins to flower in you.
अगदी प्रतिज्ञा समुपादाच्या नियमानुसार जर तुम्ही स्वतःला ह्या गोष्टीपासून याचा अडथळा बनण्यापासून दूर ठेवला तर निश्चितच बुद्धत्व तुमच्यामध्ये आपोआपच फुले.
Just as when you drop a stone, it falls to the ground.
जसं हे टाकलेला दगड खाली जमिनीवर पडतो.
When you die spiritually, something is reborn.
मग जेव्हा तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या मराल काही ना काही निर्माण होईल, जन्म होईल.
And the Buddha is the living proof of that.
आणि बुद्ध स्वतः त्याचं जिवंत उदाहरण आहे, पुरावा आहे.
So yes, we should go to that sacrifice very joyfully.
आणि म्हणून ह्या बळीसाठी या आहुतीसाठी आपण आनंदाने गेलो पाहिजे.
We should take the reactions that we have and use them to be reborn.
आणि म्हणून ज्या आपल्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियांना आपण घेतलं पाहिजे आणि त्यांचा वापर आपला पुनर्जन्म होण्यासाठी केला पाहिजे.
I can talk like this with you because I know that you know what I'm talking about.
मी ही गोष्ट तुमच्यासोबत यासाठी बोलू शकतो कारण मला माहिती आहे की तुम्हाला हे कळेल की मी कशा संदर्भात बोलतो.
You've got some experience of this dimension that's beyond your own ego identity.
आणि निश्चितच तुमच्या स्वच्या ओळखीपेक्षा जे वेगळा आयाम आहे, वेगळं अंग आहे, त्याचा तुम्ही जेव्हा काही अनुभव घेतलेला आहे म्हणून मी म्हणू शकतो.
Sometimes when you're meditating, you find yourself in a state of mind that, in a way, you can't say it's yours.
कधी कधी ध्यानामध्ये तुम्ही अशा प्रकारच्या मनाच्या अवस्थेमध्ये जाता, हे कारण तुम्ही त्याला असं म्हणू शकत नाही की ते तुमची मानसिक अवस्था आहे, तुमचं मन आहे.
Of course, it's not somebody else's. It's not some god possessing you or anything like that. So it's yours and it's not yours. It happens here, so to speak. But you can't say it's anything to do with ego identity. I imagine everybody's had at least a glimpse of this. And well, that is what we're living to release. Interesting, Bhante, just coming back to the theme of ordination, Bhante talked about this. Bhante said that when we're considering people for ordination, we should look for a touch of the transcendental.
तर म्हणते असं म्हणतात की जेव्हा एखाद्याच्या भिक्षेसाठी आपण त्याच्याकडे बघत असतो तेव्हा त्याला लोकोत्तराचा स्पर्श झालाय का हे आपण बघितलं पाहिजे.
So you're looking for something in them that is more than I.
तुम्ही त्यांच्यामध्ये असं काहीतरी बघितलं पाहिजे जे मीच्या पलीकडचं आहे, वरचं आहे.
You want them to at least have tasted that. You want them to have tasted that.
कमीत कमी त्यांनी त्याची चव चाखली असली पाहिजे.
If they were living by it, there would be stream entrance. But so they need to have a touch of the transcendental. And I've always thought that's, well, in some ways, the most important criterion for ordination. Have people had a bit of perfect vision? A bit of perfect vision. Have
that.
So, yes, I can say very confidently, everybody in this room has a touch of the transcendental. We've all experienced it, we've all tasted it.
आपण प्रत्येकाने त्याचा अनुभव घेतलेला आहे, त्याची चव चाखलेली आहे.
And well, we want to live with that.
आपल्याला त्याच्या सोबत जगलं पाहिजे.
But to do that, we have to die as an ego identity.
आणि तसं जर जगायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा एक अहंकाराची ओळख म्हणून, मीची ओळख म्हणून आपल्याला मरावं लागेल.
So we have to go on a rat hunt. And notice those points when the rats come out. And when you seize those moments, you'll find that not far away is that touch of the transcendental.
आणि जेव्हा अशा प्रकारच्या प्रसंगाला तुम्ही पकडाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्यापासून तो लोकत्राचा स्पर्श जो आहे तो फार दूर नाही.
If you really go into those reactions, the other side of them is the transcendental.
जर तुम्ही खरंच त्या प्रतिक्रियांच्या पलीकडे गेलात तर त्या पलीकडच्या बाजूला लोकत्राची दुसरी बाजू आहे.
There's something that's more than you.
अशी गोष्ट आहे की तुमच्यापेक्षा काही वेगळी आहे.
And something that's wonderful. That's peaceful, that's satisfying, that's creative, and it's just a step away. And the best access to it is through our own reactions. So thank you, Satchidamma, for mentioning being fed up. No, you've inspired me.
शेअर जिंदा कसं ओळखायचं, त्याचे काय गुणधर्म असतात, बरोबर असं
I thought it was, I didn't think it was English.
So you said that you need to see the touch of the transcendental considering Pandava Alineation.
Yeah.
So can you tell us actually the what qualities that has?
Yeah. Well, what you see is a red line comes on their forehead. If only it was like that. how do you sense that faculty, that touch in somebody else? What faculty is it?
तर अशा कोणत्या बाबींनी तुम्ही ते ओळखू शकता, कोणत्या इंद्रियांनी ते ओळखू शकता?
यु नो इफ यू आर लुकिंग फॉर देअर फेस टू सी व्हॉट मूड देअर इन यू यूज योर आईज.
जसं त्यांचा भाव कसा आहे बघण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावरचा तुम्ही जसे डोळे वापरता.
इफ यू आर लुकिंग फॉर यू नो लिसनिंग टू देअर व्हॉट दे आर सेइंग यू यूज योर इयर्स.
ते जे काही सांगतात ते ऐकण्यासाठी तुम्ही तुमचे कान वापरता.
सो व्हॉट फॅकल्टी इज इट दॅट यू सी this touch of the transcendental voice.
आणि मग अशा प्रकारचा लोकतरचा स्पर्श पाहण्यासाठी तुम्ही कोणतं इंद्रिय वापरता?
It's your own spiritual intuition or imagination.
एक प्रकारे तुमची आध्यात्मिक अंतप्रेरणा किंवा कल्पना तुम्हाला इथे वापरावी लागते.
There's something in you that has experienced that senses it in them.
अशी गोष्ट जिने तुमच्या आतली गोष्ट जिने त्याचा अनुभव घेतलेला आहे ती गोष्ट त्याच्यामधल्या त्या लोकतराचा स्पर्श अनुभवतो.
ऑफ कोर्स इट्स नॉट द ओनली थिंग.
आता ही एकमेव गोष्ट आहे असं नाही.
बिकॉज समबडी मे हॅव दॅट बट नॉट बी रेडी फॉर ऑर्डिनेशन.
काही लोकांमध्ये ती गोष्ट असू शकते तरी देखील ते दीक्षेसाठी तयार असणार नाही.
दे मे हॅव सो मच वर्क टू डू ऑन देअर कम्युनिकेशन ऑर देअर बिहेवियर.
कदाचित त्यांना त्यांच्या संपर्कावर त्यांच्या व्यवहारावर.
But you need to be able to sense that touch of the transcendental in them.
परंतु निश्चितच तुम्हाला त्यांच्यामधल्या लोकतराच्या स्पर्शाला पाहण्याचा पाहणं शक्य झालं पाहिजे.
And well, you don't use your physical senses.
निश्चितच जे शारीरिक इंद्रिय आहे ते तुम्ही त्याच्यासाठी वापरत नाही.
Or rather, there's something more than your physical senses that's needed.
खरं तर इथे तुमच्या शारीरिक इंद्रियांपेक्षा वेगळी गोष्ट आवश्यक आहे ते पाहण्यासाठी.
इट्स युअर ओन लिव्हिंग कनेक्शन विथ द बुद्धिस्ट अँड बोधिसत्वस.
तुमचं स्वतःच बुद्ध आणि बोधिसत्वांबरोबरचं जे काही जिवंत संपर्क आहे तो खरं तर इथे आवश्यक
आहे. देन यू कॅन सेन्स इट इन अदर्स.
जेणेकरून तुम्ही त्याच्या माध्यमातून इतरांमध्ये असणाऱ्या त्या गोष्टीला पाहू शकाल बघू शकाल.
सो येस यू नीड टू बी स्टार्ट प्रॅक्टिसिंग डीपली युअरसेल्फ.
तुम्हाला स्वतःला अधिक गंभीरतेने आचरण करावं लागेल.
यू नीड टू बी फुल ऑफ फेथ. यू नीड टू बी फुल ऑफ यू नो सम डिग्री ऑफ स्पिरिच्युअल एक्सपीरियन्स.
तुम्हाला स्वतःला खूप श्रद्धावान राहावं लागेल आणि आध्यात्मिक अनुभव जो आहे तो काही ना काही अंश तुम्हाला पाहिजे.
एंड देन यू आर सेन्सिटिव.
आणि त्यानंतर ती गोष्ट त्याच्यामध्ये पाहू शकता.
एंड इट्स स्ट्रेंज बिकॉज समटाइम्स पीपल हू आर व्हेरी व्हेरी गुड ह्युमन बीइंग्स हॅवंट गॉट दॅट.
ही फार विचित्र अशी गोष्ट आहे की फार चांगले लोक जरी असले की त्यांच्यामध्ये ही गोष्ट असत नाही.
एंड समटाइम्स पीपल हू आर वेल इन अ वे अस ह्युमन बीइंग्स व्हेरी लिमिटेड दे हॅव गॉट.
कधी कधी मनुष्य मात्र म्हणून अगदी मर्यादित असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा ही बाब आपल्याला पाहायला.
आय रिमेंबर व्हेन सुभद्र अँड आय वर इन्वॉल्वड इन द ऑर्डिनेशन प्रोसेस एट हडमलोका. देयर वाज वन मॅन कमिंग अलोंग हू वाज क्रिपल्ड. क्रिपल्ड
तर मी आणि सुभद्र जेव्हा पद्मलोक मध्ये होतो तेव्हा तिथे एक व्यक्ती प्रक्रियेमध्ये यायचा जो अपंग होता.
When he was born, his brain was damaged. He could speak, but it was very difficult to make sense of him. He'd often sort of just say words, and you couldn't really see what they all meant. But I just sitting with him one day, and I just knew that he was in contact with the Buddha.
आणि एकदा मी त्यांच्याबरोबर बसलो होतो आणि मला लक्षात आलं की जणू काही ते बुद्धाच्या संपर्कात आहे.
And I remember saying to Suvadra, I feel he's, if you know, not he's in contact with the with the Buddha, contact with the transcendental, and that he's effectively going for refuge.
आणि त्यावेळेस मी सुवर्णांना बोलल्याचं आठवतंय मला, मी म्हणालो की खरंच हा व्यक्ती बुद्धाच्या संपर्कात आहे आणि निश्चितच तो तयार आहे.
And well, Subhadra and I ordained him.
आणि त्यानंतर मी आणि सुवर्णांनी त्याची भिक्षा केली.
I think Subhadra led his ordination course.
सुवर्णांनी त्याची भिक्षा प्रक्रियेचा जो कोर्स आहे तो पूर्ण केला.
So yes, sometimes somebody who looks just a really good human being with you know, doctorates in this and doctorates in that, they just not got it.
तर फार चांगले व्यक्ती जे आहेत ह्याच्यात त्यांना डॉक्टरेट मिळाली, त्याच्यात त्यांना डॉक्टरेट मिळाली, अशा लोकांमध्ये सुद्धा ही गोष्ट असू शकत.
And somebody's illiterate, very simple, they got it.
कधी कधी एखादा फार अनपढ आहे, फार साधा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ती गोष्ट असू शकते.
Sometimes they may not be able to express it in clear words.
जी गोष्ट ते अनुभवतात ती त्यांना चांगल्या तऱ्हेने शब्दामध्ये मांडता येत नाही.
But if you've got it, you can sense it in them.
जर तुमच्यामध्ये ते असेल तर ती गोष्ट तुम्ही त्यांच्यामध्ये अनुभवू शकता.
And a lot of the work that I think you need to do when you're training people for ordination is learning to develop your own spiritual intuition.
तर जेव्हा तुम्ही अशा प्रकारे दीक्षा प्रक्रियेच्या तयारीमध्ये असता लोकांसाठीच्या, तेव्हा तुम्हाला स्वतःच्या
develop your own spiritual intuition.
तुम्हाला स्वतःला ज्या काही आध्यात्मिक अंतप्रेरणा आहेत त्यांना शिकायला शिकलं पाहिजे, बघायला शिकलं पाहिजे.
Yes, you need to go through all the facts. You need to know the details and so on.
निश्चितच तुम्हाला काही वस्तुस्थिती अधिक माहीत असण्याची गरज आहे, अधिक विस्तृत अर्थाने माहिती असण्याची गरज आहे.
But something extra is needed.
परंतु निश्चितच काहीपेक्षा जास्तच काही गरजेचं आहे.
And it's, yes, the spiritual intuition.
आध्यात्मिक अंतप्रेरणा होतं.
It's the basis for our order. Our order holds together because we sense in each other this touch of the transcendental.
एका अर्थाने आपण एकमेकांमध्ये असणाऱ्या ह्या लोकतरांच्या स्पर्शाला पाहतो आणि त्याच्यावरच आपला संघ आधारित आहे.
And that's why it's so important we come together on retreats.
शिबिरांमध्ये एकत्र येणं फार महत्वाचं.
Because then you see it in the other people. Often in the working situation or the organizational situation, you just don't see it.
जेव्हा तुम्ही कामाच्या परिस्थितीत असता, संघटनाच्या परिस्थितीत असता, तिथे तुम्ही अशा प्रकारे बघू शकत नाही.
But as soon as we stop recognizing that in each other, we are no longer in order.
ज्या दिवशी आपण ही गोष्ट एकमेकांमध्ये पाहणं थांबवू तेव्हा आपण संघ सदस्य असणार नाही.
So yes, this touch of the transcendental is very, very important indeed.
आणि म्हणून अशा प्रकारच्या लोकतराचा स्पर्श खरोखरच खूपच महत्वपूर्ण आहे.
And we need to change the touch into the permanent presence.
आणि मग ह्या स्पर्शाला आपल्याला काय करायचं आहे तर कायमस्वरूपीच्या असण्यामध्ये त्यात रूपांतरित करायचं.
So that the truth is that we get in the way of the Buddha.
Satyata hi ahe ki buddhacha madhe jo kai apan aad yet
asto. You could say that the Buddha is always trying to reveal himself through us.
Buddha jo kai aapla madhyamatun swatala khula karnyacha prayatna karat astat.
But we stop him.
Parantu apan tyala thambavto.
I
me maza
then
te
that stops him. Yes, it starts with being mindful so that you know what's going on.
याची सुरुवात स्मृतिमान राहून होते ज्याच्या माध्यमातून काय चाललंय हे आपल्या लक्षात येतं.
And then it goes on to developing very strong positive intentions.
मग पुढे त्याच्यातून आपण फार विधायक अशा आपल्या जे उद्देश आहे ते विकसित करतो, इच्छा विकसित करतो.
And then you can really look at your reactions and die spiritually.
One of the things that you're asking for, said that even
Marathi. Oh, sorry.
The English person.
Oh, sorry.
Marathi.
See, that means in English.
What I'm asking actually, Subhuti said that even though having that touch of transcendental, person can be not behaving well, not having good communication. So patient coming to my mind actually, how then is this possible? Somebody has a touch of transcendental, still not behaving well, not having good communication. Tar mi prashna asa vicharla ki asha prakare jar lokatrata sparsh ase, asa asnara vyakti suddha kadachit itrangobar tacha sampark changla nasel, changla vagat.
If you think about it, Satkaya Drishti is not broken until stream entry. And it only with once returning that love and vesh are weakened, not even got rid of. It's with once returning that love and vesh are weakened. And it's only with non-returning that they're destroyed. So the answer is that until stream entry, self-clinging is still there. Even belief in self is still there. It's a bit as if you've got a very, very dirty window. But there's a little streak which is clear. So most of the time, mostly the sun can't come through. But sometimes the sun can come through. So just a little corner where it can come through. So you get sometimes a sense that even quite bad people can have a touch of the transcendental. It's quite strange. But they're not able to absorb that. They haven't got the ideas to absorb it. They haven't got the practice. Possibility of what I'm calling transcendental experience is always present. It's a possibility of the human mind all the time. Some circumstances may make that arise, even though overall there isn't the basis for it.
जरी सर्वसाधारण अर्थाने त्याच्यासाठी फक्त आधार पाया नसला तरी देखील एका विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या निर्माण होऊ शकतात.
I, for instance, found that sometimes, especially when a death happens in the family, people do have a glimpse of the transcendental.
विशेषतः कुटुंबामध्ये जर काही मृत्यू झाला तर लोकांना अशा प्रकारच्या लोकोत्तराची काही झलक प्राप्त होते.
And I've had people say to me, right, from now on, only one thing, dhamma.
आणि मी लोकांना हे म्हणताना पण पाहिलेलं आहे की लोक
I've seen the truth of the Buddha's message. And they're right, they have. But you see them two or three months later, you see them. And you say, well, you know, have you been able to make much progress with your spiritual practice? What spiritual practice? So you remind them of that experience, and they've already forgotten it. So we're not integrated, that's the point.
आपण खऱ्या अर्थाने एकरूप नसतो, एकाग्र नसतो, हा मुख्य मुद्दा.
That's why mindfulness is important.
आणि म्हणूनच स्मृती आवश्यक आहे.
Without mindfulness, you can have a touch of the transcendental.
स्मृतीशिवाय सुद्धा तुम्हाला लोकत्राचा स्पर्श असू शकतो.
But the transcendental cannot soak all the way through you.
परंतु तुम्ही त्या लोकत्रामध्ये पूर्णपणे डुंबून जाऊ शकत नाही.
That's why we need to develop shamatha.
आणि म्हणूनच आपल्याला शमतेचा अभ्यास करण्याची गरज आहे.
In a way it's not uncommon for people to have prajna experiences, vipassana experiences.
तर लोकांना प्रज्ञेचा किंवा विपश्यनेचा अनुभव येणं ही असामान्य बाब नाही.
You don't have to be a Buddhist to have them.
त्याच्यासाठी तुम्हाला बौद्ध असण्याची सुद्धा गरज नाही.
They're just part of life.
But
people don't have the human integration for it.
परंतु एक मानवी एकरूपता जी आहे, एकाग्रता जी आहे, ती लोकांकडे असत नाही.
They don't have the emotional positivity for it.
त्यांच्याकडे भावनिक दृष्ट्या सुद्धा असत नाही.
So often that experience will be crushing, destroying.
आणि म्हणून एक प्रकारचा तो जो अनुभव आहे मग एक प्रकारचा नष्ट होणारा अनुभव बनतो.
And yes, they don't have the framework of ideas and practice.
आणि त्याचबरोबर कल्पनांचा एक प्रारूप ढाचा त्यांच्याकडे असत नाही जेणेकरून ते आचरण करू शकतील.
So yeah, we need to build that basis.
आणि म्हणून आपल्याला तो आधार तयार करावा लागतो.
We need the teachings of the Dhamma.
आपल्याला धम्मा शिकवण्याची गरज आहे.
We need integration through mindfulness.
आपल्याला एकरूपतेची एकाग्रतेची गरज आहे.
We need emotional positivity.
आपल्याला भावनिक निरायतेची गरज आहे.
Especially developed through Maitri Bhavana and Shraddha practice.
विशेषतः मैत्री भावनेच्या माध्यमातून आणि श्रद्धेच्या आचरणाच्या माध्यमातून.
And then we can apply all of that to seeing through our ego attachment.
आणि मग ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या आसक्त अहंकाराच्या आसक्तीला बघण्यासाठी आपण वापरू शकतो.
Yes, so you may find people coming along who've in a way got a very strong vision of the Dhamma.
तर काही लोक तुम्हाला असं दिसू शकतात की ज्यांना खरंच धर्माचं फार मोठं दर्शन झालेलं आहे.
It may be stronger than your own.
कदाचित तुमच्यापेक्षा जास्त दर्शन झालेलं असू शकतं.
They may have experiences that go beyond what you've experienced.
तर त्यांचे असे काही अनुभव असू शकतात की जे तुमच्या अनुभवापेक्षा वेगळे आहेत. बरं.
But what you've got that they don't have is the integration to make that an effective force in your life.
परंतु त्यांच्याकडे काय असणार नाही तर त्यांच्याकडे अशा प्रकारची एकाग्रता असणार नाही जी त्यांच्या जीवनामध्ये परिणामकारक शक्ती बनेल, प्रभाव बनेल.